सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये त्रासाबद्दल जरा बोलणं सुरू आहे इकडे. 5 4 3 2 1
कॅम्पेन.
हो असं असत. किती ना गोड. वा 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 वा. काहीतरी वेडेपणा चाललेला इथे. असो लेट्स फोकस करूया टॉपिक वर. आपलं काम. म्हशी आहेत का रे इथे? बकऱ्या शेळ्या वगैरे कोणी आहेत? किच 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 का करतोयस? हा चांगलं बोलतो मी. तगडक तगडक घोडो बा. घोड्यावर बसले लाडो बा. लाडोबाचे लाड करत कोण? हे काय जिनेस तू? टाळी वाजवली की जादूगार बाहेर येतो. टोपीतून ससे काढतोस तू? काय करतोस? मी बोलतोय, मला डिस्टर्ब करू नको. सो ना राग आला की हसावं माणसाने. मी हसायचंही अवघड होऊन बसलंय सगळं. हा व्यक्ती नवीन आहे इकडं आणि याच्यासाठी ही सगळी तयारी चाललेली आहे. नया है यह, नया है यह. त्रास देतोय तो, प्रचंड त्रास देतोय. असो 6601935 नंबर आहे. तुमचंही कामात असं कोणी त्रास देत असेल शेअर करा जरा. आणि याला काही सांगावं असं वाटत असेल समजवून तरी सुद्धा याच नंबरवर कॉल करा. सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.